आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल. अखेरच्या दिवशीही उमेदवार याद्या जाहीर. अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळालेल्यांची उघड नाराजी. भारत स्पेन मैत्री वृद्धिंगत करण्यावर उभय राष्ट्रांचा भर राहील अशी स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेस यांची मुंबईतल्या कार्यक्रमात ग्वाही. धनत्रयोदशीनिमित्त राज्यात सर्वत्र धन धान आणि धन्वंतरी पूजन. आरोग्याशी संबंधित 12,850 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन. आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर वीणा देव यांचं निधन. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शक्तीप्रदर्शन करत कामठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोलीतून अर्ज भरला. संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून, भाजपाच्या हेमंत रासने यांनी पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघातून, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनी वडगाव शेरीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे गोपाल अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. मिलिंद देवरा यांनी वरळी मतदारसंघातून, धुळे शहर मतदारसंघातून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल गोटे यांनी, तसंच एमआयएमचे फारुक शाह यांनी, काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी नागपूर पश्चिममधून, श्वेता महाले यांनी चिखलीतून, शिवसेनेचे दीपक केसरकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. अकोला पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे साजिद खान तसंच वंचित बहुजन आघाडीकडून झिशान हुसेन यांनी अर्ज दाखल केला. बेलापूरमधून भाजपाच्या मंदा म्हात्रे, दिंडोशीतून संजय निरुपम, रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळ माने, अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून प्रहारचे सुगत चंद्रिकापुरे, इस्लामपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे निशिकांत पाटील, तासगाव कवठे महाकाळमधून संजय पाटील, महाडमधून भरत गोगावले आणि नागपूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्षानं आज जाहीर केलेल्या यादीनुसार उमरेडमधून सुधीर पारवे तर मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं माढा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील, मुलुंडमधून संगीता वाजे, मोर्शीमधून गिरीश कराळे, पंढरपूरमधून अनिल सावंत, मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भाजपामधून आलेल्या तृप्ती सावंत यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. दुसरीकडे उमेदवारीसाठी इच्छुक पण संबंधित राजकीय पक्षाकडून तिकीट न मिळालेले काही उमेदवार नाराजी व्यक्त करताना दिसतात. पालघरमध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक श्रीनिवास वनगा यांनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली. काल संध्याकाळपासून ते बेपत्ता झाले असल्याचं आमच्या पालघरच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पोलीस वनगा यांचा शोध घेत आहेत. दरम्यान भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवलीतून, माजी आमदार अतुल शहा यांनी मुंबादेवी, तर घाटकोपर पूर्वमधून भाजपाच्याच प्रकाश मेहता यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर विधानसभा मतदारसंघातल्या भाजपाच्या नेत्या राजश्री उर्फ उल्का विश्वासराव यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. भाजपात काम करणं कठीण झाल्यानं भाजपा प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा दिल्याचं त्यांनी कालच जाहीर केलं होतं. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जातोय. या कार्यक्रमात आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भारत स्पेन दरम्यान दृढ मैत्री संबंध असून ते वृद्धिंगत करण्यावर उभय राष्ट्रांचा भर राहील असं स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेस यांनी म्हटलंय. मुंबईत चौथ्या स्पेन भारत मंचाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शाश्वत भविष्याच्या दृष्टीनं या दोन्ही देशांचं सहकार्य सकारात्मक पुढाकार ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्याच्या वाढत्या भूराजकीय तणावाच्या काळात मानवी हक्कांचं आणि नागरिकांचं संरक्षण या बाबींवर लक्ष दिलं पाहिजे असं ते म्हणाले. व्यापार, गुंतवणूक, त्याचप्रमाणे डिजिटल तंत्रज्ञान आणि त्यानं निर्माण झालेली आव्हानं या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या मंचाची संकल्पना सध्याच्या भूराजकीय आणि तंत्रज्ञानविषयक आव्हानांसंदर्भात स्पेन भारत भागीदारी, नवी क्षितिजं नवी शक्यता अशी आहे. देशभरात आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी साजरी होत आहे. आजच्या दिवशी धनाची आणि धानाची तसंच देवांचे वैद्य असलेल्या धन्वंतरीची पूजा केली जाते. धणे आणि गुळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज साजऱ्या होणाऱ्या आयुर्वेद दिनानिमित्तही प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात शुभेच्छा दिल्या आहेत. निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेद उपयुक्त ठरतो. भगवान धन्वंतरीची जयंती ही आयुर्वेदाच्या उपयुक्ततेशी आणि योगदानाशी निगडीत असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. देशातले नागरिक निरोगी असतील तर देशाच्या प्रगतीला गती मिळते. त्यामुळेच देशात आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याला आपल्या सरकारनं प्राधान्य दिलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. धन्वंतरी जयंती आणि 9व्या आयुर्वेद दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्राशी संबंधित सुमारे 12,850 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी झाली, त्यावेळी ते बोलत होते. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, निदान सुविधा, परवडणारी औषधं आणि उपचार, छोटी शहरं आणि खेड्यांमध्ये पुरेशा आणि योग्य आरोग्यविषयक सेवा, तसंच आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विस्तार असे 5 प्रमुख स्तंभ आखून आपलं सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्येष्ठ लेखिका प्राध्यापक डॉ वीणा देव यांचं आज पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 75 वर्षांच्या होत्या. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. वीणा देव या दिवंगत इतिहास अभ्यासक आणि लेखक गोनी दांडेकर यांच्या कन्या तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री 9च्या सुमाराला पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. पुण्यातल्या शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी 32 वर्ष मराठीचं अध्यापन केलं. मराठी कथा कादंबऱ्यांची नाट्यरूपं या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना डॉक्टरेट मिळाली. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लिलया हाताळले. कधी कधी, परतोनी पाहे, स्त्रीरंग, विभ्रम, स्वासनीचे दिवस ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांनी गोनी दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या आशक मस्त फकीर या पुस्तकाला राज्य शासनाचा उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कारही मिळाला होता. राज्य शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीवर सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. त्यांना मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार तसंच साईरंग प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्व गौरव पुरस्कार देण्यात आला होता. बुलडाणा जिल्ह्यातल्या नागपूर मुंबई महामार्गावर नांदुरा शहरालगत आज सकाळी ट्रॅक्टर आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार तर 8 जण गंभीर जखमी झाले. हा ट्रॅक्टर कापूस वेचणीसाठी जाणाऱ्या मजुरांची वाहतूक करत होता. जखमींना मलकापूर तसंच खामगाव इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जागतिक अस्थिरतेच्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर आजही भारतीय शेअर बाजारांमध्ये वाढ दिसून आली. दुपारच्या 17 पर्यंत घट होत असताना बाजार बंद होताना वाढ पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 364 अंकांची वाढ झाली आणि तो 80,369 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 128 अंकांची वाढ नोंदवून 24,466 अंकांवर बंद झाला. नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीचा 125वा दीक्षांत सोहळा आज पार पडला. या सोहळ्यानंतर 108 पुरुष आणि 3 महिला असे एकूण 111 पोलीस उपनिरीक्षक आपलं प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस पथकात दाखल झाले. राज्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक नवाल बजाज हे या सोहळ्याला उपस्थित होते. महिला क्रिकेटमध्ये अहमदाबाद इथं झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं भारतापुढे विजयासाठी 233 धावांचं आव्हान ठेवलंय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा डाव सामन्यातला 1 चेंडू बाकी असताना 232 धावांवर आटोपला. ब्रुक हॅडलीच्या 86 धावांमुळे त्यांच्या धावसंख्येला आकार मिळाला. भारताच्या वतीनं दीप्ती शर्मानं 3 बळी टिपले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 24 षटकात 2 बाद 102 धावा झाल्या होत्या. 3 सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत दोन्ही संघांनी आधीचे 1-1 सामने जिंकून बरोबरी साधली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित घट झाली. येत्या 2 दिवसात राज्यातल्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल. अखेरच्या दिवशीही उमेदवार याद्या जाहीर. अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळालेल्यांची उघड नाराजी. भारत स्पेन मैत्री वृद्धिंगत करण्यावर उभय राष्ट्रांचा भर राहील अशी स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेस यांची मुंबईतल्या कार्यक्रमात ग्वाही. धनत्रयोदशीनिमित्त राज्यात सर्वत्र धन धान आणि धन्वंतरी पूजन. आरोग्याशी संबंधित 12,850 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन. आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ वीणा देव यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.